नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. 25 तारखेक आयतारा सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकांवांगडा आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या कार्यावळीचो हो 113 वांटो. प्रधानमंत्री म्हण सलग तिसरे फावट पदभार स्विकारले उपरांत हो तिसरो वांटो. ही कार्यावळ आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्कार आकाशवाणी खबरां संकेतथळ आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपाचेर प्रसारित जातली. आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचो युट्यूब चॅनलाचेरूय थेट प्रक्षेपण असतले. हिंदी प्रसारणा उपरांत आकाशवाणी रोखडीच थळाव्या भाषेतूय कार्यावळ प्रसारित करतली. संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या रनअपांत नवी दिल्लींत क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1 हे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी लॉन्च केले. भारतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती आणि तांत्रिक प्रगतीचो परिणाम मतीत घेऊन 25 आव्हानां सुरू केल्यात असे हे वेळार उलयताना वैष्णव हांणी सांगले. मिडिया आणि मन रिजवण उद्योग लेगीत विकसित झाला, ज्याका लागून निर्मात्यांच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय वाढ झाला असे त्यांनी सांगले. संसारिक दृकश्राव्य आणि मन रिजवण शिखर परिषद वेव्स पहिलेच फावट जाता आणि मंत्रालयाक खूप सकारात्मक प्रतिसाद मेळा असे त्यांनी सांगले. हाचे खातीर आता मंत्रालय वडा प्रमाणाचेर आयोजन करपाचो विचार करता. लागीच्या फुडारात वेव्स ही एक महत्वाची घटना जातली, ज्यातूत ही 25 आव्हानां महत्वाची भूमिका निभायतात असे वैष्णव हांणी सांगले. पहिलो राष्ट्रीय अवकाश दिवस आज देशभरात मनयतात. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा जावपी मुखेल कार्यावळीचे उक्तावण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केले. या वर्षाचो मथाळो म्हळ्यार टचिंग लायव्स वायल टचिंग द मून, इंडिया स्पेस सागा हो आसा. हो मथाळो समाज आणि तंत्रज्ञानार अवकाश संशोधनाच्या गहन प्रभावाचेर भर दिता. राष्ट्रीय अंतराळ दिसानिमित्तान राष्ट्रपती रोबोटिक्स चॅलेंज आणि भारतीय अंतरिक्ष हॅकथॉनाच्या जैतिवंतांक भौमानित करतली. फाटल्या वर्षा याच दिसा चंद्रयान 3 मिशनान चंद्राच्या पृष्ठभागार विक्रम लँडराचे सुरक्षित आणि सॉफ्ट लँडींग केल्ले. या येसाक लागून भारत अंतराळ देशांच्या उच्च गटात सामील झाला म्हणून 23 ऑगस्ट हो राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केल्लो. कर्मचारी राज्य विमा येवजणे अंतर्गत या वर्षा जुनात कर्मचाऱ्यांची नोंदणी झाल्या. फाटल्या वर्षा याच कालावधीच्या तुलनेत नवीन कर्मचाऱ्यांच्या समावेशात 60% वाढ झाल्या. एम्प्लॉई स्टेट इन्शॉरन्स कॉर्पोरेशनान जारी केल्या तात्पुरत्या पगाराच्या आकडेवारी प्रमाण एकूण नोंदणीपैकी सुमार 49% 10.58 लाख कर्मचारी हे 25 वर्षा वयोगटातले आसात. सुमार 13,483 नवीन आस्थापना अधिक कामगारांखातीर सुरक्षा सुनिश्चित करपाक ईएसआय येवजणींच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत हाडल्यात. बायला सदस्यांची नोंदणी 4.32 लाख आसा आणि एकूण 55 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांची लेगीत या येवजणे अंतर्गत नोंदणी केल्या. शिक्षण मंत्रालयान सगळ्या राज्यांक आणि केंद्रशासित प्रदेशांक शाळा सुरक्षा आणि सुरक्षा 2021 विशी मार्गदर्शक तत्वां चालीक लावपाक निर्देश दिल्यात. मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागान पॉक्सो मार्गदर्शक तत्वाप्रमाण मार्गदर्शक तत्वां तयार केल्यात. सरकारी अनुदानित आणि खासगी शाळांनी शिकपी भुरग्यांचे सुरक्षे संबंधी शाळा व्यवस्थापनाची जापसालदारकी थारावपाच्यो तरतुदी तातून आसात. ते भायर मार्गदर्शक तत्वांनी प्रतिबंधात्मक शिक्षण, वेगवेगळ्या भागधारकांची जापसालदारकी, अहवाल दिवपाची प्रक्रिया, संबंधित कायदेशीर तरतुदी, आधार आणि समुपदेशन आणि सुरक्षित वातावरण हांचे खातीर उपाय दिले आसात. नागरी विमान येरादारी महासंचालनालय डीजीसीएन एअर इंडिया लिमिटेड कंपनीक अपात्र क्रू सदस्यांक घेऊन विमान सेवा चलयल्ल्या खातीर 90 लाख रुपया दंड घाला. तशेंच डीजीसीएन एअर इंडियाच्या ऑपरेशन्स डायरेक्टराचेर 6 लाख रुपया आणि ट्रेनिंग डायरेक्टराचेर 3 लाख रुपया अधिक दंड घाला. फुडाराक अशी घडणूक घडची न्हय हे खातीर संबंधित पायलटांकूय शिटकावणी दिल्या. एअर इंडिया लिमिटेड कंपनीन फाटल्या महिन्यात सादर केल्ल्या स्वयंसेवी हवालावरवी ही घडणूक डीजीसीएचे नदरेक आयली. या घडणुकेची फुडली चौकशी करतना कर्मचाऱ्यांची कमतरता आणि जायती उल्लंघना केल्याचे दिसून आयले, ज्याचो सुरक्षेचेर परिणाम जावंक शकतालो. एक पेड माके नाम या उपक्रमा अंतर्गत आज नवी दिल्लीतल्या आकाशवाणी वाठारांत आकाशवाणीची महासंचालक मौसमी चक्रवर्ती आणि अतिरिक्त महासंचालक एल मधुनाग हांणी रोपटी लायली. आकाशवाणीच्या हेर अधिकाऱ्यांनी रोपटी लायली. अणुजागतिक पर्यावरण दिसानिमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एक पेड माके नाम मोहीम सुरू केली. या उपक्रमा अंतर्गत देशभरात वृक्षारोपण मोहिमेत लोक उमेदीन वाटेकार जातात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.